चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
14 दिवसात FRP देणारा राज्यातील हा ठरला पहिला साखर कारखाना। कोल्हापुरातील दत्त दालमिया साखर कारखान्यानं 24 नोव्हेंबरला ऊस गाळप हंगामाची सुरुवात केली होती आणि या गाळप हंगामासाठी कारखान्यानं प्रति टन 2,943 रुपये FRP दिली आहे, जो या हंगामातील सर्वाधिक भाव आहे। महापुरामुळे ऊसाचा तुटवडा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी तसंच ऊस दर वाद यामुळे यंदाचा हंगाम ताणलेला असताना राज्यातील सर्व साखर कारखान्यांपुढं दत्त दालमिया साखर कारखान्यानं आदर्श ठेवला आहे। साखर कारखान्यांना FRP 14 दिवसात देणं बंधनकारक आहे आणि यंदाच्या साखर हंगामासाठी 200 रुपये अधिक असा तोडगा शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे निघाला होता। दत्त दालमिया साखर कारखान्याची दैनिक गाळप क्षमता 7,000 टनच्या वरती असल्यामुळे ऊसाची उचल मोठ्या प्रमाणात होत आहे। एकरकमी FRP 2,943 रुपये प्रमाणे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली, त्यामुळे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्यात उत्साहाचं वातावरण आहे।